खंड चौथा प्रकरण 40 सत्याग्रहाची चुणूक। अशा तऱ्हेने कर्तव्य म्हणून मी युद्धात पडलो खरा, पण त्यात जातीने भाग घेण्याचे माझ्या नशिबी नव्हते। एवढेच नव्हे तर असल्या नाजूक वेळीही सत्याग्रह करण्याची पाळी आली। आमची नावे मंजूर होऊन नोंदली गेल्यानंतर आमची कवायत पुरी करून घेण्यासाठी एक अंमलदार नेमण्यात आल्याचे मी अगोदरच लिहिले आहे। आमची सर्वांची समजूत अशी होती की तो अंमलदार लढाईचे शिक्षण देण्यापुरताच आमचा अधिकारी होता। इतर सर्व बाबतीत तुकडीचा प्रमुख मी होतो। माझ्या जोडीदारांबद्दल मी जबाबदार होतो व माझ्याबद्दल ते जबाबदार होते, म्हणजेच अंमलदाराने सर्व काम माझ्यामार्फत चालवायचे अशी आमची समजूत होती। पण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अंमलदाराची नजर पहिल्याच दिवसापासून आम्हाला निराळी दिसून आली। सोराबजी फार चतुर होते, त्यांनी मला बजावले, भाई पहा, हा मनुष्य आपली सुलतानगिरी चालवू पाहत आहे असे दिसते, आम्हाला त्याची हुकूमत नको, आम्ही त्याला शिक्षक समजतो, पण आणखीही ते तरुण आलेले आहेत ना, तेही आमच्यावर हुकूम चालवायला चाललेले असावे असे दिसते। हे तरुण ऑक्सफर्डचे विद्यार्थी होते व शिकविण्यासाठी आले होते, सोराबजींनी सांगितले ते माझ्याही ध्यानात आले होते। मी सोराबजींचे सांत्वन केले व काळजी करू नका असे सांगितले, पण सोराबजींची समजूत चटकन पटण्यासारखी नव्हती। तुम्ही भोळे आहात, हे लोक गोडगोड बोलून तुम्हाला फसवतील आणि मागाहून तुमचे डोळे उघडले म्हणजे तुम्ही म्हणाल चला सत्याग्रह करूया आणि मग आम्हाला बळी द्याल, सोराबजी हसत म्हणाले। मी उत्तर दिले, माझ्या संगतीत तुम्हाला आत्माहुतीखेरीज दुसरे कधी काही अनुभवायला मिळाले आहे आणि सत्याग्रहीचा जन्मच फसवून घेण्यासाठीच नाही का? म्हणून हा साहेब मला फसवील याची फिकीर करण्याचे कारण नाही। मी तुम्हाला हजारो वेळा सांगितले आहे ना की अखेरीला फसविणाराच स्वतः फसत असतो। सोराबजी खदखद हसत म्हणाले, ठीक फसतच चला तर मग, एखाद्या दिवशी सत्याग्रहात प्राणाला मुकाल आणि आपल्याबरोबर आमच्यासारख्यांना ओढून न्याल। या शब्दांचे स्मरण करताच मरहूम मिस हॉब हाऊसनी असहकाराच्या वेळी मला लिहिलेल्या वाक्याचे स्मरण होत आहे, सत्याखातर तुम्हाला एखाद्या दिवशी फासावर चढावे लागल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, ईश्वर तुम्हाला सरळ मार्गाने नेवो व तुमचे रक्षण करो। सोराबजींबरोबरचे वरील संभाषण अंमलदार तख्तनशीन झाल्यानंतरच्या आरंभीच्या काळातच झाले होते। आरंभ व अंत यामधील अंतर थोड्याच दिवसांचे होते, पण तेवढ्या मुदतीतच माझ्या फासाळ्यांशी खूप दुखू लागले। 14 दिवसांच्या उपवासानंतर शरीर परत भरून आले नव्हते, पण तशा स्थितीत मी कवायतीत पुरेपूर भाग घेण्यास सुरुवात केली होती आणि पुष्कळदा घरून कवायतीच्या जागेपर्यंत पायी जात असे, ते अंतर 2 मैलांचे तरी होतेच। यामुळे अखेरीस मला अंथरुण धरावे लागले। माझी ही अशी स्थिती असतानाच आम्हाला कॅम्पमध्ये जाणे भाग पडले, बाकीचे तेथेच राहत, मी मात्र संध्याकाळी परत घरी येत असे। येथेच सत्याग्रहाचा प्रसंग प्राप्त झाला। अंमलदाराने स्वतःचा अंमल गाजविला, त्याने स्पष्ट सांगून टाकले की सर्व बाबतीत मीच तुमचा अधिकारी आहे। स्वतःच्या अधिकाराचे 4-2 वस्तुपाठही त्याने आम्हाला शिकविले। सोराबजी माझ्यापाशी येऊन थडकले, तेही सुलतानगिरी सहन करण्यास तयार नव्हते। त्यांनी सांगितले, सर्व हुकूम तुमच्या मार्फतच मिळाले पाहिजे, सध्या तर आपण शिक्षणाच्या छावणीत आहोत, असे असताही रोज भलभलते हुकूम निघत आहेत, ते तरुण व आम्ही यांच्यामध्ये अनेक बाबतीत भेदभाव करण्यात येतो, हे सहन होण्यासारखे नाही, याचा निकाल त्वरित झालाच पाहिजे, नाहीपेक्षा आपले काम मोडून पडणार आहे। सर्व विद्यार्थी व इतर जे या कामात सामील झाले आहेत ते एकही अनाठायी हुकूम सहन करावयाचे नाहीत, स्वाभिमानाच्या रक्षणार्थ हाती घेतलेल्या कामात पदोपदी अपमानच सहन करणे चालणार नाही। मी अंमलदाराकडे गेलो, माझ्याकडे आलेल्या सर्व तक्रारी त्यांच्यापाशी तोंडी सांगितल्या। त्यांनी मला पत्र लिहून सर्व तक्रारी आपल्याला लेखी कळविण्यास सांगितले आणि त्याबरोबरच स्वतःच्या अधिकाराचा निर्देश केला। ते म्हणाले, फिर्याद तुमच्या मार्फत होऊ शकणार नाही, ती दुय्यम अधिकाऱ्याच्या मार्फत सरळ माझ्याकडे आली पाहिजे। मी जबाबादाखल म्हटले, मला अधिकार भोगायला नको आहे, लष्करी दृष्टीने माझी सामान्य शिपायांतच गणना होईल, पण आमच्या तुकडीचा प्रमुख या नात्याने तुम्ही मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारले पाहिजे. मी माझ्याकडे आलेल्या तक्रारीही कळविल्या व दुय्यम अधिकारी आमच्या तुकडीला विचारल्याशिवाय नेमण्यात आले आहेत व त्यांच्या संबंधी फार असंतोष फैलावला आहे. यास्तव त्यांना बदलण्यात यावे व तुकडीला स्वतःचे अधिकारी निवडण्याचा अधिकार देण्यात यावा असे सुचविले. ही गोष्ट त्यांना पटेना. त्याने मला सांगितले की अधिकारी तुकडीने निवडणे ही गोष्टच लष्करी नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्या अधिकाऱ्यांना दूर केल्यास आज्ञापालनाची नाव निशाणीही राहणार नाही. आम्ही सभा भरविली. सत्याग्रहाचे गंभीर परिणाम सांगितले. बहुतेक सर्वांनी सत्याग्रहाच्या शपथा घेतल्या. आमच्या सभेने असा ठराव केला की सध्याच्या अधिकाऱ्यांना दूर करण्यात आले नाही व तुकडीला नव्या अधिकाऱ्यांची निवड करण्यास मिळाली नाही तर आमच्या तुकडीने कवायतीला व छावणीला जाणे बंद करावे. मी अधिकाऱ्याला एक पत्र लिहून माझी पूर्ण नापसंती व्यक्त केली व हेही कळविले की माझा हेतू अधिकार भोगण्याचा नाही, मला तर सेवाच करावयाची आहे व हे सांगोपांग पार पाडावयाचे आहे. मी त्यांना हेही लिहिले की बोअर युद्धामध्ये माझ्याकडे कसलाही हुद्दा नव्हता, तरीही कर्नल गॅल्वे व आमची तुकडी यांच्यामध्ये कधी कसलाही भांडणाचा प्रसंग आला नाही व ते अंमलदार माझ्या तुकडीची इच्छा माझ्यामार्फत समजावून घेऊन सर्व गोष्टी करीत असत. माझ्या पत्रासोबत आमच्या तुकडीने केलेल्या ठरावाची एक नक्कलही पाठविण्यात आली. अंमलदारावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्याला तर असेच वाटत होते की आमच्या तुकडीने सभा करून ठराव केला हाच लष्करी शिस्तीचा फार मोठा भंग केला. हाच लष्करी शिस्तीचा फार मोठा भंग होय. त्यानंतर मी भारत मंत्र्यांना एक पत्र लिहून सर्व हकीकत कळविली व आमच्या सभेचा ठराव पाठविला. भारत मंत्र्यांनी उत्तरी मला कळविले की दक्षिण आफ्रिकेतील स्थिती निराळी होती. येथे तर तुकडीच्या वरिष्ठ अंमलदाराला हाताखालचे अधिकारी नेमण्याचा हक्क आहे, तरी पण यापुढे तो तुमची शिफारस लक्षात घेत जाईल. यानंतर तर आमच्यामध्ये पुष्कळ पत्रव्यवहार झाला, पण सर्वच कटू अनुभव देऊन मी हे प्रकरण लांबवित नाही. पण एवढे मात्र सांगितल्याशिवाय चालणार नाही की हिंदुस्थानात आपल्याला प्रत्यही येतात त्याच मासल्याचे हे अनुभव होते. अंमलदाराने धाकत पक्षा दाखवून व युक्तीप्रयुक्तीने आमच्यात फूट पाडली. कित्येक जण त्यांनी शपथा घेतल्या होत्या तरीही शक्तीला किंवा युक्तीला बळी पडले. इतक्यातच नेटली हॉस्पिटलमध्ये कल्पनेपलीकडे जखमी शिपाई येऊन पडले व त्यांच्या शुश्रूषेसाठी आमच्या सबंध तुकडीची जरूर पडली. अंमलदाराने फोडले होते तेवढे नेटलीला नेले, पण बाकीचे गेले नाही. हे इंडिया ऑफिसला रुचले नाही. मी तर अंथरुणाला खिळलेलो होतो, पण तुकडीतील मंडळींच्या भेटी होतच होत्या. मिस्टर रॉबर्टचा व माझा चांगला परिचय झाला होता. ते मला समक्ष भेटायला आले व बाकीच्यांनाही नेटलीला पाठविण्याबद्दल त्यांनी आग्रह केला. त्यांनी निराळी तुकडी म्हणून जावे अशी त्यांची सूचना होती. नेटली हॉस्पिटलमध्ये तर त्या तुकडीला तेथील अधिकाऱ्यांच्या हुकमात राहावयाचे आहे, त्यामुळे त्यांची मानहानी व्हायची नाही. सरकारला त्यांच्या जाण्याने संतोष होईल आणि मोठ्या प्रमाणात येऊन पडलेल्या जखमी लोकांची शुश्रूषाही होईल. मला व माझ्या जोडीदारांना ही सूचना आवडली आणि राहिलेले विद्यार्थीही नेटलीला गेले. मीच एकटा असहाय्य स्थितीत अंथरुणात पडून राहिलो.